श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहत आहोत. 114वा श्लोक आहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोध गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. आपल्या लक्षात येईल मनाचे श्लोक बघताना काही विचार पुन्हा 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 समर्थाने आपल्याकडे सांगितलेले आहेत, ते आपल्यामध्ये रुजावे म्हणून. आता इथं पुन्हा त्यांनी म्हटलं आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे. फुकटचं बोलायला काय होतं? बोलायला काय शब्द पण जेवढे आहेत तेवढे पैसे पडत नाहीत. तोंड आहे, बोलत राहतो. काही वेळा म्हटलं जातं की तोंड बोलतं तरी नाही तर खातं तरी, स्वस्त बसत नाही, सारखं सुरूच असतं काय ना काहीतरी तोंडाला काम. ते तर म्हणत आहेत फुकाचे मुखी बोलता काय वेचे. फुकटचं बोलायला काय खर्च होतं? लोक बोलावतात, माणसं जातात, वक्तृत्व आहे, थोडं पाठांतर आहे, थोडा अभ्यास आहे, बोलत राहतात. लोकांनाही टाईमपास करायचा असतो, तेही ऐकायला जातात. घरी येताना काय घेऊन येतात असं विचारलं तर काही नाही, एक तास बरा गेला. काय काय सांगत होते, काही थोडं कळलं, काही कळलंच नाही. पण हा त्याच्यातला अर्थ नसतो. बोलणाऱ्यानंही अनुभवाचं बोलायचं असतं आणि श्रवण करणाऱ्यानंही येताना काही गोष्टी घेऊन यायच्या की हे आपण करायला पाहिजे. जे काही समजलं असेल त्याच्यातून आपण करायचं आहे ही जाणीव पाहिजे. म्हणून फकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे. फुकट बोलत राहण्याने काय जर होत असेल तर दोन गोष्टी घडतात परिणाम, अनहित आहे ते. गर्व साचे, बोलणाऱ्याला गर्व येतो. किंबहुना काही वेळा ऐकणाऱ्याला सुद्धा असं होतं की आम्ही ना आता परमार्थ ऐकतो, आम्ही ना हल्ली प्रवचनाला जातो, त्याचा एक अहंगारच असतो पुन्हा. आणि परमार्थाचा हा अहंकार हा देखील फार घातक असतो. वास्तविक परमार्थ अहंकार टाकण्यासाठी आहे. ते जाऊन पुन्हा जर तो तुम्ही अहंकार धरलात, आम्ही ना आता तासभर ध्यान करतो, आम्ही ना आता इतक्या माळा ओढतो, करा तुम्ही, सांगायचं कशाला कोणाला? विचारलं का कोणी तुम्हाला? त्या सांगण्यामधून एक प्रकारचाच केलेल्याची जाणीव अहंकारच प्रगट होतो. त्यामुळे जे करायचं ते मुकाट्याने करायचं, जी साधना करायची त्याचं प्रगटीकरण जाहिरात करायचं काही कारण नाही आहे. फुकाचे मुखी काय होतं बोलताना? दिसंदिस, दिवसेदिवस वाढत जातो गर्व. अभ्यंतरी गर्व साचे, ते आत साचलेलं असतं ते बाहेर येतो. तो गर्व साचलेला असतो तो बाहेर येतो. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, ब्रह्मज्ञान हा विषय जो आहे हा बडबड करण्याचा विषय नाही आहे. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ते प्राप्त करून घेण्याचा विषय आहे. त्याची फुशारकी माझं ताऊ नका. मला एवढं कळलं, मला एवढं झालं, आज ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, करा, तुमच्यासाठी करताय ते, दुसऱ्याला सांगण्याचं काही कारण नाही आहे. हा दुसऱ्याला त्याच्यापासून काही प्रेरणा मिळणार असेल, त्याच्यात जर काही बदल होणार असेल तर जरूर सुचवायला हरकत नाही. पण त्याच्यातून आपला अहंकार वाढणार असेल तर सावध व्हायला पाहिजे. आणि एक काय तोटा असतो, क्रियेविण वाचाळता. याच्यावरही समर्थाचा भर आहे की आपण आचार तसा करायचा नाही आणि नुसतीच बडबड करायची, फुशारकी मारायची, हे उपयोगी नाही आहे. तुमच्या अनुभवाचं काय असेल ते बोला. किंवा साधना करायला लागल्यानंतर माझ्यात काय फरक पडला? पहिल्यापेक्षा नम्रता आली का? सर्वांविषयी प्रेम वाटतं का? कार्य करताना भगवंताचं स्मरण येतं का? प्रत्येक पाऊल पडताना त्याचं स्मरण होतं का? आपल्या जीवनाला त्याचा आधार आहे याची जाणीव आपल्याला होते का? असं आपण आत अंतर्मुख होऊन स्वतःला बघितलं पाहिजे की आपल्यात काय बदल होता. मी पुष्कळ सांगते साधकांना, डायरी लिहित चला, आज काय चांगलं झालं, काय होतं, माझं काय चुकलं आणि काय सुधारायला हवं आहे, आपणच लिहावं, आपणच बघावं. एखादं बोलून जातो आपण आणि मग वाटतो अरे नको होतं बोलायला. पूर्वी आपण म्हणत होतो चांगलं बोलून घेतलं, सोडलं नाही, याच्यातच कौतुक वाटत होतं. आणि आता लक्षात येते की नको होतं बोलायला, आपण त्याला दुखवलं, त्याला दुखवलं म्हणजे भगवंताला दुखवलं असं उपयोगी नाही. आत त्याच्या अंतरात भगवंत आहे, उगीचच कारण नव्हतं आणि काही, उगीचच बोललो असं स्वतःला तपासायचं सारखं. नाही तर मग क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. पुढचे ओळ सांगतात, विचारे तुझा तूची शोधून पाहे. हीच परमार्थात साधन आहेत, महत्त्वाची गोष्ट आहे. अत्यंत विचाराने आपणच आपला शोध घ्यायचा आहे. आपण दुसऱ्याकडे बोट करतो, काही झालं की त्यांनी असं केलं. ते म्हणतात नेहमी असं, एक बोट दुसऱ्याकडे केलं की बाकीचे बोटं आपल्याकडे असतात. तसं आपल्याकडेच ठेवावं बोट, दुसरीकडे बोट करूच नाही. जास्तीत जास्त अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध विचारपूर्वक, तुझा तूची चकार आहे इथं, दुसऱ्यांनी शोधायचं नाही तुला, तुझा तूच शोध घे. तरी काही वेळेला ज्या शिष्याला काही परिवर्तन व्हायचं असेल ते आपल्या सद्गुरूंना विचारतात, माझं काय चुकलं तर सांगा, माझ्या लक्षात येणार नाही कदाचित, पण तुम्ही सांगितलं तर तसं बदलायचा मी प्रयत्न करीन, कारण मला बदलायचं आहे, माझी प्रकृती मला बदलून टाकायची आहे, प्रकृतीच्या पलीकडे मला जायचं आहे. तेव्हा तुम्ही सांगा, तर कुणी सांगणारं असेल तर त्याचं ऐकावं, नाही तर स्वतःच स्वतःचं परीक्षा करावी आणि स्वतःला सुधारावं. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसंदिस अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.